चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांना दिलासा, भारत ब्राझील अनुदान वादावर तोडगा काढण्यास सहमत। भारतातील साखर उद्योग आणि विशेष करून ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण भारत आणि ब्राझील यांनी द्विपक्षीय विचाराच्या माध्यमातून भारताच्या साखर अनुदानाच्या विवादावर तोडगा काढण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे। ऊस उत्पादकांना भारताकडून दिल्या गेलेल्या अनुदानाला ब्राझीलनं जागतिक व्यापार संघटनेमध्ये आव्हान दिलं आहे। आता या मुद्द्यावर द्विपक्षीय विचाराच्या माध्यमातून मार्ग काढण्याबाबत सहमती दाखवली आहे। पीएम नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांच्याकडून साखर अनुदान विवादावरही चर्चा केली। दोन्ही देशातील चांगल्या संबंधांचे संकेत म्हणून दोन्ही पक्षांनी द्विपक्षीय विचाराच्या माध्यमातून साखर अनुदान विवादावर तोडगा काढण्याची तयारी दाखवली आहे। दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी रक्षा क्षेत्राच्या बरोबर ऊर्जा, स्वास्थ्य सेवा, प्रौद्योगिकी आणि कृषीमध्ये सहभाग वाढवण्यावर जोर दिला आहे। ब्राझील जगामध्ये साखरेचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक आहे आणि आंतरराष्ट्रीय साखर बाजारात भारताचा एक प्रमुख प्रतिस्पर्धी आहे। ब्राझील भारताच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेपर्यंत पोहोचला होता, ज्यामध्ये आरोप होता की शेतकरी आणि उद्योगाला भारत सरकारकडून दिलं गेलेलं अनुदान जागतिक व्यापाराच्या नियमांसह असंगत आहे। नंतर ब्राझीलसह ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमालासह अनेक देशही भारताविरोधी प्रक्रियेमध्ये सामील झाले। दक्षिण अमेरिकी देश ब्राझीलनं पुढे असा आरोप केला होता की अलीकडील वर्षामध्ये भारतानं ऊस आणि साखरेसाठी आपला घरगुती समर्थन स्तरावर मोठ्या प्रमाणावर वृद्धी केली आहे। आता हा वाद WTOच्या बाहेरच सुटेल असं दिसून येत आहे।